प्रकरण 37, ईश्वर कल्याणतम। आपली सगळी धडपड सुखाकरताच असते आणि त्यात गैर असं काही नाही, कारण सुखप्राप्ती करताच ईश्वराने मानवी देह दिला आहे आणि ज्याकरता हा देह आहे ते प्राप्त होण्यातच त्याची कृतार्थता आहे। म्हणून सुख हे हवंच, परंतु सुखच हवं प्रत्यक्षात मात्र भ्रांतीने आपण वेगळेच काही सुख म्हणून कवटाळतो, ज्यात सुख नसतं। जसं आपणच कष्ट घेऊन भोपळा काढायचा आणि तो चिरल्यानंतर मात्र कडू निघायचा। आपण खूप प्रयत्न करतो, अक्षरशः शर्यतीतल्या घोड्याप्रमाणे उरी फुटावे इतके सायास घेतो। प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे सुखासाठी हेच करतो, मात्र सुख मिळाल्याचं समाधान किती जणांना लाभतं? अगदी क्वचित। म्हणजे जिथे सुख आहे असं वाटतं ती वस्तू जरूर प्राप्त होते, परंतु त्यात सुख मात्र गवसत नाही। कारण सुख त्या वस्तूत नाही तर ते दुसरीकडे कुठेतरी आहे। गुळ हवा तो कापड दुकानात शोधल्यासारखं होऊन जातं, त्याऐवजी वाण्याच्या दुकानात गेलो तर इच्छापूर्ती नक्कीच होणार। थोडक्यात, सुख जिथे आहे ते ठिकाण आपल्याला सापडायला हवं आणि त्याकरता सुख म्हणजे नेमकं काय हेही कळायला हवं। सुख ही एक मानसिक अवस्था आहे, तिचा शारीरिक सुखदुःखाशी थोडा संबंध जरूर आहे, परंतु घनिष्ठ संबंध नाही। चाकूनी बोट कापलं गेलं आणि बराच रक्तस्राव झाला तर दुःख होतं, परंतु तेवढेच रक्त रक्तदान म्हणून दिले तर दुःख नाहीच, उलट दानाचं मानसिक समाधान मिळतं। दृढतर देशाभिमान असेल तर प्रत्यक्ष मृत्यू देखील भयावह वा दुःखद तर सोडाच, उलट अपरंपार आनंदाची प्राप्ती करून देतो। स्वातंत्र्यपूर्व काळात एक घटना अशी आहे, सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणारा एक देशभक्त तुरुंगात असताना पोलिसांनी त्याचा खूप छळ केला, परंतु तो कटाचं रहस्य सांगेना। एक दिवस इन्स्पेक्टरलाच क्रांतिकारकाच्या सहनशक्तीची दया आली। तो म्हणाला, इतका छळ होऊन तुला काहीच कसं वाटत नाही? वेळ रात्रीची होती, समोर काचेचा दिवा होता। क्रांतिकारकाने दिव्याची काच घट्ट धरून ठेवली, हात हळूहळू इतका भाजत गेला की त्यातून धूर येऊ लागला। क्रांतिकारक म्हणाला, देशासाठी समग्र देहाचं बलिदान द्यावं लागलं तरी त्यात दुःख कुठे आहे? उलट ही संधी मला मिळाली म्हणून आज मी भोगत असलेल्या सुखाला ना अंत ना पार। सुख ही मानसिक अवस्था आहे आणि ती देखील इतक्या उच्च पातळीवरची की दुःखाचे आघात देखील ती लीलया पेलत राहते, जणू सुसरीची पाठ। तलवार मारली तरी तलवारच वरच्यावर उसळते, पाठीला काहीच होत नाही। तसे मनाला सुखाचं कवच प्राप्त होतं, कवचासह ते हृदयाच्या कोंदणात स्थिर झालेलं असतं। अशा अवस्थेतील सुख हे मर्यादित अथवा कशावर अवलंबून असत नाही, ते स्वयंभू असतं तसं सर्वंकष असतं। शारीरिक वा मानसिक कुठल्याच सुखानी ते फुलत नाही, कुठल्याही दणकट प्रहारांनी मोडतही नाही, हाच निखळ आनंद होय, जो समुद्रासारखा खोल गंभीर आणि उत्साही असतो, अनंत असतो, अपार असतो। जीवनातली सर्व क्षेत्र त्यात सामावली जातात, कुठल्याही क्षेत्रातून कुठलीही चलबिचल झाली तरी तो ध्रुवासारखा स्थिर, साधा स्थिर नव्हे तर प्रत्येक क्षेत्राची सातत्याने उन्नती करणारा, कल्याण करणारा असा असतो। सर्वंकष सुस्थिर तथा गंभीर आनंदमय सुखाची प्राप्ती हेच जीवनाचं खरं कल्याण, ज्याचा दाता केवळ भगवंत, एकमेव आणि एकाकी। आत्मरूपाने तोच प्रत्येकाच्या हृदयात राहून सुखाच्या जलधारा प्रवाहित करून जीवन कल्याणमय करून सोडतो. कल्याण, सर्वश्रेष्ठ आणि सर्वंकष कल्याण म्हणजे कल्याणतर कल्याणतम अशा प्रभूला अनन्य भावाने शतशः प्रणाम. सोहम हंसः.